चीनीमंडी.com पॉडकास्ट।
गागलहेडी साखर कारखान्याने लॉन्च केलं सेफ्टी सॅनिटायझर। शासनाच्या निर्देशानुसार कोविड-19 महामारीवर अंकुश लावण्यासाठी दया शुगर मिल गागलहेडीकडून सेफ्टी नावानं सॅनिटायझर तयार केलं गेलं आहे। गुरुवारी जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांनी हे लॉन्च केलं। त्यांनी सांगितलं की सेफ्टी सॅनिटायझर बाजारात कमी किमतीत उपलब्ध आहे। दया शुगर मिल गागलहेडी या साखर कारखान्याचे अधिकारी रवींद्र ग्रेवाल यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेमुळे साखर कारखान्याकडून 2000 लिटर सॅनिटायझर उत्पादन क्षमतेनुसार केलं जात आहे, ज्यामध्ये 50 ml, 100 ml, 200 ml, 500 ml तसंच 5 लिटरपर्यंत पॅकिंग सेफ्टी हँड सॅनिटायझरची केली जात आहे। कारखाना व्यवस्थापनाकडून हे उत्पादन लवकरच 5000 लिटर प्रतिदिन करण्याचं ध्येय आहे। आतापर्यंत कारखान्यांनी उत्पादित केलेलं हँड सॅनिटायझर छोट्या पॅकेटमधून कमी दरात बाजारात उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी सामान्य लोकांना हे हँड सॅनिटायझर कमी दरात मिळत आहे। यावेळी अपर जिल्हाधिकारी वित्त आणि महसूल विनोद कुमार, जिल्हा संख्या अधिकारी अमित कुमार, साखर कारखाना युनिट हेड आदित्य कांबोज, रवींद्र ग्रेवाल, जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणी त्रिपाठी आदी उपस्थित होते।